कम करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिम् यत्कृपा तम अहम् वंदे परमानंदमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन अग्रजिताम् पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे हुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यश्चान्तं न विदुः सुराः सुर्गणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः ीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसौजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्किता सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किदैकनाथ सदृशो वृत्तौ तु कारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो వైరాగ్యరత్నాకరం ప్రేమా భక్త సుశాంత దాంత సుహృదం ఉత్తుంగదిం వత్సలం సోహం బోధశుచిత్వ పూర్ణ సతతం తురియత్వమాసాదితం వందే త్వాం మకరందనాథయతినం రక్షస్వదీనాంకితం. బోలా జగద్గురు శ్రీ జ్ఞానేశ్వర మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామి స్వరూపానంద మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామి మాధవనాథ్ మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామి కరుందనాథ్ మహారాజ్ కీ జయ. సబ సంతన కీ జయ. జయ జయ రఘువీర సమర్థ.
అభయం సత్వ సంశుద్ధి జ్ఞానయోగ వ్యవస్థితి. దానం దమశ్చ యజ్ఞశ్చ స్వాధ్యాయస్తప అర్జవం. దైవీ గుణ సంపదేచి లక్షణ సంగైలా భగవంతాన్ని సురువాత కేలి. తచర్లా హా పహిలా శ్లోక ఆజ అపన్ ఉచ్చార్లా. మాక్చవేలా మీ సంగిత్ల కి యా అధ్యాయలా పరంపరా కాయ హే. नवव्या अध्यायामध्ये जो विषय राहिलेला होता तो विषय पूर्ण करण्यासाठी म्हणून हा अध्याय निर्माण झाला. आणि याला दैवासुर संपत्ती विभाग योग असं भगवंतांनी व्यासांनी या ही अर्जुन आणि भगवंत यांच्यामधली प्रश्नोत्तर नीट एडिट करून जेव्हा भगवद्गीता म्हणून मांडली गेली तेव्हा अशा प्रकारचं या अध्यायाला नाव दिलं गेलं. ही एक प्रकारे संपत्तीच आहे. आणि मागच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी जेथ एक एकाते पोखी ऐसे बहुत पदार्थ येकी संपादी जती ते लोकी संपत्ती म्हणजे एकाच्या सहाय्याने एकाचं पोषण अशा प्रकारे बरेच पदार्थ जेव्हा त्या पद्धतीचे त्या उंचीचे जमा होतात तेव्हा त्याच्या समूहाला संपत्ती असं म्हणतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. म्हणून हे सर्व गुण हे संपत्ती तुल्य आहेत. तसं आसुरी संपत्ती म्हणून वर्णन केलेले जे गुण आहेत तीही एक प्रकारची संपत्तीच आहे. फक्त विघातक संपत्ती आहे. त्याच्यातला पहिला गुण भगवंतांनी अभयम असं सांगितला. अभय याचा अर्थ विनोबांनी असा केलाय की न भिण किंवा कोणालाही भय न घालणं म्हणजे अभय. समर्थांनी भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे असं म्हटलेलं आहे. सर्व ब्रह्मांड तसं पाहायचं झालं तर भयानी लिप्त आहे. भयातीत ते संत शोधोनी पाहे. भयातीत असं जर शाश्वत काही असेल तर ते शोधून पाहायला लागतं. संत याचा अर्थ शाश्वत. हे शाश्वत शोधल्याशिवाय समजत नाही. आणि ही जी सगळी दैवी गुण संपदेची लक्षणं आहेत ही लक्षणं एक प्रकारे अनुभूतीजन्य आहेत. ही सर्व लक्षणं ज्याची त्याला अनुभवाला यायची दुसऱ्यांनी ठरवायचे नाहीत हा अभय आहे की नाही, सत्व संशुद्धी याच्या ठिकाणी आली की नाही असं दुसऱ्यांनी तिसऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून ही सांगितलेली नाहीत। गीता ही कधी कधी अनुभूतीजन्य गोष्टी सांगते। अनुभूती ही वैयक्तिक गोष्ट आहे, नेहमी अनुभूती वैयक्तिक असते। माझी अनुभूती तुम्हाला नाही आणि तुमची अनुभूती अनेक कोणाला नाही, आणि कोणत्याही प्रकारच्या अनुभूतीचं यथार्थ वर्णन अशक्य आहे। म्हणून ही दैवी गुणसंपदेची जी लक्षणं आहेत आणि त्या लक्षणांचा जो शब्दांनी उच्चार केलेला आहे भगवंतांनी, अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती इत्यादी, हा उच्चार देखील यथार्थ नाही। याचं कारण अनुभूतीजन्य गोष्ट कधीही शब्दात मांडता येत नाही हीच आहे। तत्वज्ञान अंगात मुरल्यानंतर ते तत्वज्ञान इतकं पुढं जातं जसं परमात्म्याशी एकरूपतेचं तत्वज्ञान, अद्वैत भावनेचं तत्वज्ञान, त्याचा स्पर्श होतो प्रथम आणि वर्षानुवर्षाच्या अभ्यासाने ते मुरतं। ते मुरल्यानंतर त्या तत्वज्ञानाची अनुभूती आहे, त्या अनुभूतीची परमोच्च सीमा हळूहळू ती व्यक्ती गाठायला सुरुवात करते। ही जी परमोच्च सीमा ती गाठते, त्याच्यातल्या कुठल्याच स्थितीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांचं वर्णन तसं होऊ शकत नाही। वर्णन, अनुभूतीचं वर्णन हे एक प्रकारे अलंकारिकच गोष्ट आहे। म्हणून दैवी गुणसंपदेची जी लक्षणं सांगितलेली आहेत ती अशी अलंकारिकच आहेत। अलंकारिक याचा अर्थ तशा प्रकारचं मोजमाप नाही। अनुभूतीचं वर्णन एक प्रकाराने काव्यच बनतं आणि ते त्या व्यक्तीपुरतं मर्यादित असतं। ते पूर्णपणाने शास्त्र, तर्क, विज्ञान किंवा गणित या भाषेमध्ये सांगता येत नाही, कधीच सांगता येत नाही। जसं प्रेम ही अनुभूती आहे, या अनुभूतीचं वर्णन, या अनुभूतीचं शास्त्र नाही, याचं वर्णन करता येत नाही। हे कुठल्याही शास्त्रामध्ये म्हणजे विज्ञानामध्ये बसणं संभवत नाही आणि त्याचं कोणतंही गणित मांडता येत नाही। विनोबा म्हणतात की मुलाच्या पाठीवरून आईचा हात फिरला आणि मुलाला बरं वाटलं, याचं विश्लेषण करता येत नाही। मुलाला जी अनुभूती आली ती कशामुळे आली, म्हणजे इतक्या जाडीचा, इतका उष्णतेचा, इतक्या दाबानी फिरलेला, असा हात फिरल्यामुळे मुलाला बरं वाटलं, अशा प्रकारचा कुठला सिद्धांत मांडता येत नाही। काही येईल मांडता असा सिद्धांत मांडता येत नाही। असं असल्यामुळं भगवद्गीतेमध्ये अनुभूतीजन्य असं जे जे वर्णन आहे ते वर्णन एक प्रकारे काव्यात्मक झालेलं आहे। म्हणजे असं असेल की नसेल कोण जाणे, असं ऐकणाऱ्याला वाटतं किंवा ऐकणाऱ्याला त्याच्याबद्दल दडपण वाटतं। उदाहरणार्थ स्थितप्रज्ञाचं लक्षण, स्थितप्रज्ञाचं लक्षण ऐकत असताना प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना हा तुष्टा हा स्थितप्रज्ञा हा तदुच्यते दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहा। हे बरोबर वर्णन आहे असं तुम्हाला वाटतं? कोणी सांगू शकेल? दुःखामध्ये अजिबातच उद्विग्न होत नाही आणि सुखामध्ये स्पृहा देखील नाही। स्वामीजी म्हणायचे की माणसाचं मन किंवा अंतःकरण हे थोडंच डावासारखं आहे, पिठल्यात घातलं काय आणि श्रीखंडात घातलं काय त्या डावाला त्याचं काही वाटणार नाही. पण काव्यामध्ये ते सांगितलं गेलं याचा अर्थ ते नाही असं मी म्हणत नाही. पण ज्यांनी ते सांगितलं त्याच्या शब्दाला मर्यादा आहेत, त्याला काय करणार. आपुर्य मानम अचल प्रतिष्ठम समुद्र मापहा प्रविशंती यद्वत तद्वत कामहा अयम प्रविशंती सर्वे स शांती मापनोती न काम कामी. मोठमोठ्या नद्या महानदी सारख्या गंगेसारख्या सिंधू सारख्या ब्रह्मपुत्रेसारख्या आणि युरोपात रशिया अमेरिकेत देखील केवढ्या मोठमोठ्या नद्या आपला सगळा जलसंभार घेऊन समुद्राला मिळत असताना समुद्र तसा अचल राहतो एवढं पाणी येऊन मिळतंय म्हणून त्याची उंची वाढत नाही. तद्वत कामा हा अयम प्रविशंती सर्वे स शांती मापनवती. तसं काम आणि कामना यांचा प्रवेश सातत्याने होतो मनुष्यामध्ये. डोळ्याच्या वाटे, कानाच्या वाटे, नाकाच्या वाटे, स्पर्शाच्या वाटे, कर्मांच्या वाटे, मनाच्या वाटे, बुद्धीच्या वाटे आणि स शांती मापनवती. तो शांती टिकवून ठेवतो, तो शांतीलाच प्राप्त झालेला असतो. त्या काम आणि कामनांनी तो भरीला पडत नाही. विहाय कामान य सर्वान पुमांश्चरती निस्पृहा. म्हणून भगवद्गीतेमध्ये सांगितली गेलेली जी लक्षणं आहेत कर्मयोग्याची असोत, स्थितप्रज्ञाची असोत, संन्याशाची असोत, भक्ताची असोत, ध्यानयोग्याची असोत, गुणातीताची असोत, या ठिकाणी दैवी गुणसंपत्तीचं वर्णन असो, हे अनुभूतीचं केलेलं वर्णन आहे. त्या अनुभूतीचा, त्या अनुभूतीला एखाद्या शब्दात बसवण्याचा केलेला प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न तसं जर पाहायचं झालं तर अनुभूती ही वर्णनात येत नसल्यामुळं हा प्रयत्न देखील किंवा हे शब्द देखील प्रत्येक वेळेला संदेह निर्माण करतात. अभयम म्हणजे भ्यायचं की भ्यायचं नाही, तो भीतो की भीत नाही. म्हणजे आपण भ्यायचं की भ्यायचं नाही आणि असा पुरुष भीतो की भीत नाही. कसं समजायचं, कसं पाहायचं? म्हणून विज्ञानाच्या अंगानी किंवा गणिताच्या अंगानी किंवा अतिचिकित्सेच्या अंगानी या पदांकडे पाहता येत नाही. पण मग गीता हे केवळ काव्य आहे की काय? अनुभूती वर्णन करणारं गीता हे शास्त्र देखील आहे. गीता शास्त्र आहे. गीतेमध्ये जसं अनुभूतीचं वर्णन आलेलं आहे तसं गीतेमध्ये सांख्य म्हणजे आत्मविषयक तत्वज्ञान त्याचं वर्णन आलेलं आहे. आत्म्याची लक्षणं आलेली आहेत, ते शास्त्र आहे. कर्मयोग आलेला आहे, कर्मयोग हे शास्त्र आहे. ध्यानाचं वर्णन आलेलं आहे, ध्यानाच्या प्रक्रिया आलेल्या आहेत, ते शास्त्र आहे. पण ध्यानयोग्याच्या अनुभूतीबद्दल जेव्हा भगवद्गीता बोलते, कुठल्याही अनुभूतीबद्दल बोलायला लागलं की ते वेगवेगळ्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्यातून शास्त्र जाईल. अनुभूती ही वैयक्तिक असल्यामुळं तशा प्रकारे ती जाणं ही कठीण गोष्ट राहते. असं असल्यामुळं परमार्थाबद्दल शंका घेणारी मंडळी देखील आहेत. जर हे केवळ शास्त्र असतं तर मग सरळच ज्याला काय हल्ली लिटमस टेस्ट म्हणतात तसं सरळ सरळ विज्ञानाच्या कसोटीवर मग सगळं सिद्ध होईल असिद्ध होईल. पण तसं नाहीये ना. शास्त्र तर आहे आणि शास्त्राला मात्र विज्ञानाच्या चौकटीत बसवता येतं, गणिताच्या चौकटीत बसवता येतं, तर्काच्या चौकटीत बसवता येतं आणि तसं बसवून गीता हे शास्त्र शास्त्र म्हणून सांगितलं गेलेलं आहे. पण या शास्त्राप्रमाणे चालणारा जेव्हा अनुभूतीला प्राप्त होतो आणि त्याच्या अनुभूतीबद्दल तो स्वतः बोलतो अथवा दुसरा कोणी बोलतो, ते बोलणं मात्र कुठल्या विज्ञानाच्या कसोटीवर बसत नाही. हा परमार्थालाच असलेला आक्षेप आहे. कठीण आहे हे समजणं. म्हणून विनोबांसारख्यांना म्हणायला लागलं की स्थितप्रज्ञ जसा भगवद्गीतेने सांगितला तसा मानवी जीवनाच्या इतिहासात झाला की न झाला, वा न वा असं आहे असं विनोबा म्हणतात. मात्र हे जे 100% आहे त्याच्या आसपास उड्या पडलेल्या दिसतात असं ते म्हणतात. आता स्थितप्रज्ञाला इच्छाच होत नाही, ज्ञानेश्वर महाराजांना मांडे खाण्याची इच्छा झाली असा जर खल कोणी करायला लागलं, उद्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा दिवस आहे, मग ते स्थितप्रज्ञ होते की नव्हते? म्हणून समजून घ्यायला पाहिजे की अनुभूतीचं वर्णन होऊ शकत नाही आणि अनुभूतीचं वर्णन करताना ते फार पुढं गेलं, फार मागं राहिलं फार पुढं गेलं तरी मग लक्षात येतं की प्रसंगी कोणी संत रागावलेले होते, प्रसंगी कोणाला खीर खाण्याची इच्छा झालेली होती, कोणाला मांडे खाण्याची इच्छा झालेली होती, कोणी रुसलेले होते. म्हणून गीता शास्त्राचा अनुभूतीपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की उपयोग आहे, पण अनुभूती ही वैयक्तिक गोष्ट राहते, त्या अनुभूतीची चिकित्सा तुम्ही करू शकत नाही. म्हणून तर स्वामीजींना जेव्हा पॅरलिसिसचा अटॅक आला तेव्हा काही लोक म्हणाले की एवढे मोठे संत आणि पॅरलिसिसचा अटॅक आलाच कसा? ही जी गडबड आपल्या विचारांमध्ये होते कारण आपण तशी कल्पनाच केलेली नसते. एका संतांच्या बाबत असं होऊ शकेल, रामकृष्णांना घशाचा कॅन्सर, म्हणून अभय सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थितीही दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय स्तप आर्जवम अहिंसा सत्यम अक्रोधः त्यागः शांतिहि अपैशुनम दया भूतेषु अलोलुप्त्वम मार्दवम रीर अचापलम तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता. हे जे दैवी गुणसंपदेचे जे श्लोक सांगितलेले आहेत शास्त्राप्रमाणे चालत असताना या प्रकारची गुणसंपत्ती त्याचा जितका विचार करू आणि ती अंगी बाणवण्याचा प्रयत्न करू, शास्त्राप्रमाणे अनुभूतीचा प्रयत्न करत असताना याची मदत होईल आणि अनुभूती आल्यानंतर जे गुण अंगी बांधतील तर ते हे गुण आहेत. मात्र भगवद्गीतेचं असं म्हणणं नाहीये आणि कोणाचंच असं म्हणणं नाहीये की या गुणांचा विचार न करता तुम्ही केवळ साधना करत राहा, साधना करत असताना आत्मदर्शन झाल्यावर हे आपोआप येतील असं कोणाचंच म्हणणं नाहीये. समर्थ अगांतुक गुण असं ज्याला म्हणतात की ज्या गुणांचा अभ्यास करावा लागतो असे गुण आहेतच. त्याचा तुमच्या ज्ञानाशी आत्मज्ञानाशी संबंध आहे नाही आहे पण त्याचा अभ्यास करावा लागतो. रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणास न चले उपाय, काहीतरी सापडे सापडे सोये अगांतुक गुणांची. अगांतुक गुण पुष्कळ आहेत आणि ते गुण जर अंगी येतील तर तुम्ही जिथं आहात तिथं तुम्ही जास्त शोभायमान दिसता, असं या गुणांची गंमत आहे. जर तुम्ही ज्ञानी असाल आणि शिस्तप्रियता, टापटीप, स्वच्छता, काटेकोर, वेळ पाळणं, स्वामीजी म्हणायचे की आमचे सगळे देव पहा कशी झळफळीत वस्त्र आहेत आणि तुम्ही पूजा करता, तुमचं 16-16 महिन्यात 8-8 महिन्यात धुतलेलं नसतं. पूजा झाली की तसंच पिशवीत कोंबायचं, दुसऱ्या दिवशी काढायचं, ते स्वच्छ कोणी करायचं? स्वच्छ धुतलेलं 16 नेसून पूजा नको करायला असं ते विचारत असत. त्यांच्या जाण्या येण्यावरून लोक घड्याळ लावत असत, हा आगंतुक गुण आहे. पण त्यांनी ज्ञान देखील शोभायमान होतं. अशा प्रकारे गुणांचा अभ्यास जर वाढत गेला आणि शास्त्राचं विवरण जे आहे, कर्मयोग, आत्मविषयक तत्वज्ञान, ध्यानाची प्रक्रिया, या प्रकारांनी तो अंतरंग साधनही करायला लागला तर एकूण सर्व गोष्टी उत्तम रीतीने, सुंदर रीतीने जमून यायला मदत होईल. शिवाय जर अशा प्रकारच्या गोष्टी नसतील तर साधना देखील वाया जाऊ शकते. कोणी जर असं म्हणेल की आम्ही साधना करू पण साधना करत असताना सत्व संशुद्धी आमच्या ठिकाणी होते आहे की नाही याची काळजी घेणार नाही तर मग त्या साधनेला अर्थ राहणार नाही. ज्याच्या ठिकाणी इंद्रिय दमन नाही, ज्याच्या ठिकाणी स्वाध्याय नाही, स्वाध्याय हीच मुळात साधना आहे. तप नाही, अर्जव नाही, तर अशी व्यक्ती साधना करते म्हणजे मग नक्की काय करते? असं असल्यामुळं अनुभूतीजन्य अशा जरी या गोष्टी असल्या तरी देखील आपण याच्यातून आपल्या पुरते दुसऱ्याची परीक्षा म्हणून हे गुण पाहायचे नसतात. कारण वर्णन काव्यात्मक वाटतं, अनुभूतीच आहे. म्हणून अभय म्हणजे निर्भयता देखील नाही आणि अभय आणि निर्भयता हे एकमेकांपासून भिन्न गुण राहतात. अभय या शब्दामध्ये ते भयाचा अभाव असं सांगतात आणि हा भयाचा अभाव दुबळेपणा आणि शौर्य या दोन्हीपेक्षा वेगळा हा अभय नावाचा गुण आहे. दुबळेपणाचा तर संबंधच नाही पण म्हणून शौर्याचा आणि अभयाचा संबंध देखील तसा धरलेला नाहीये. आणि भय नाही याचं कारण भय ज्या देह अहंतेमुळे असतं ती देह अहंता गेल्यामुळं सहज राहणारी भयरहित अशी स्थिती परमात्म्याशी एकरूपता साधल्यामुळं देह संसार कर्म याच्या बुडाशी असणारा जो अहंताजन्य भाव आहे तो गळून पडल्यामुळं असणारी स्वाभाविक स्वरूपामध्ये रमणारी निश्चिंत निवांत अशी स्थिती म्हणजे अभय असं म्हटलेलं आहे. पण अभय अशी व्यक्ती काही गोष्टींना घाबरते, म्हणजे घाबरण्याचा न घाबरण्याचा संबंध नाही. उदाहरणार्थ शास्त्र विरुद्ध वर्तन, अभय हा गुण ज्याच्या अंगात मुरलेला आहे, ही व्यक्ती शास्त्र विरुद्ध वर्तनाला घाबरते. ऐकून आश्चर्य वाटेल, या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी याचा फार उत्तम खुलासा केला. भगवंत असं म्हणतात की त्रिविधम नरक सेदम द्वारम नाशनमात्मना कामाहा क्रोधाहा तथा लोभाहा तस्मात एतत त्रयं त्यजेत. म्हणून आम्ही कामाचं वाटेल तसं वर्तन करू, आम्हाला भीती कसली, हे आणि अभय हे एकमेकांबरोबर नाहीत. कर्मांना घाबरावं, अनैतिक वर्तनाला घाबरावं, दुराचाराला घाबरावं, कर्माला घाबरावं, याचा अर्थ कर्माचे जे विपरीत संस्कार आहेत त्यामुळे देहबुद्धी वाढते आणि त्या देहबुद्धीच्या पोटी भय असतं. म्हणून कर्म देखील शास्त्रांनी सांगितलं तसं करणं यांनी हा अभय गुण येतो. हे सगळं एकमेकांशी जुळता येतं, कोणालाही सुटण्याची कोणतीही शक्यता नाही. मागं मी असं पेपरमध्ये वाचलं, तर तुमच्यापैकी तेव्हा पुण्यात जे असतील, तो एक जोशी अभ्यंकर खुनखटला, खूप गाजला त्या काळात. तेव्हा त्याच्यातला एक आरोपी होता जक्कल म्हणून, त्यांनी असं सांगितलं की आपण एखाद्या व्यक्तीला वायरनी, नायलॉनच्या वायरनी गळा दाबून मारत असताना आणि तो तडफडत असताना आपल्या मनावर परिणाम व्हायला नाही पाहिजे भगवद्गीतेच्या उपदेशाप्रमाणे, असं मी पाहिलं, असं त्यांनी सांगितलं. भगवद्गीता असं म्हणते की म्हणून शास्त्रविधीला सोडून या शास्त्रविधी मुसृज्य वर्तते काम कारत आहा, कामानी अथवा अन्य कोणत्याही विकारांनी शास्त्र आणि विधी सोडून जे वर्तन येतं त्याचा दैवी गुणांशी संबंध नसतो आणि साधनेशी किंवा परमात्मज्ञानाशीही संबंध नसतो, अशी कोणालाही सुटका त्याच्यातून नाही. त्याला सिद्धीही प्राप्त होत नाही आणि त्याला सुखही प्राप्त होत नाही आणि तो परागतीला देखील जाऊ शकत नाही. तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्या कार्य व्यवस्थितो, कार्य काय आणि अकार्य काय याचा विचार हा अवश्य असलाच पाहिजे. आणि जे करणीय आहे तेच केलं पाहिजे, जे करणीय नाही त्याला घाबरलंच पाहिजे. ते हातातून घडता कामा नये. दुरुत्तर आहेत वडिलांना आईला केलेली, त्याला घाबरलंच पाहिजे, आपली जीभ उचलली नाही पाहिजे. या चौकटीत जो राहतो, चौकट ओलांडण्याची सवय झाली की झाली, म्हणून शास्त्र आणि विधी आहेत त्याला कोणत्या तरी विकाराच्या क्रोधाच्या किंवा अन्य कोणत्याही विकाराला बळी पडूनच व्यक्ती वर्तन करते आणि अशी व्यक्ती मग इतर ठिकाणी प्रयत्न करेल, पण या प्रयत्नांनी जे अंतरव्यक्तीवर झालेले संस्कार असतात ते बदलणार कसे. म्हणून हे जे सगळे गुण आहेत ते सगळे गुण या प्रकाशात पाहणं गरजेचं आहे. म्हणून अभय जरी झालं तरी देखील कोणतीही बेभान अवस्था नाहीये, ती अहंकार शून्य स्थिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन, आता तयाची दैव गुणा माझी धुरेचा बैसणा, हे जे दैवी गुण आहेत त्याच्यामध्ये धुरेचा बैसणा म्हणजे सर्वात अग्रक्रमाने बसलेला जर कोणता गुण असेल बैसे तया आकरणा अभय ऐसे, त्याला अभय असं म्हणतात, हे ऐक तरी न घालूनी महापुरी, न घेते बुडणयाची शियारी, का रोगू न गणिजे घरी पथ्याची या। जो महापुरात उडीच घालत नाही तो जसा बुडत नाही, त्याला बुडण्याचा कोणताही धोका नाही। का रोगू न गणिजे घरी पथ्याची या, किंवा पथ्य जो सांभाळतो त्याच्यात घरात रोग प्रवेशच करत नाही। तैसा कर्म आणि अकर्म, कर्मा कर्माची या मोहरा, उठू नेदुनी अहंकारा। कर्म किंवा अकर्म म्हणजे कर्म, कर्तव्यात्मक कर्म करणं किंवा मुळीच न करणं, या दोघांच्याही बुडाशी अहंकार असतो। हे कर्म मी करीन की आदरिले सिद्धी नेईन, अशा प्रकारचा जो भाव असतो, मी करतो म्हणजे होणारच, मी हात घालीन तिथं होईन, हा असुरी भाव सांगितलेला आहे। दंभो दर्पो अभिमानश्च, मी करीन यश देणं भगवंताचं। म्हणून असुरी नावाचा कोणता गुण नाहीये आणि दैवी नावाचा कोणता गुण नाहीये तसं पाहायचं झालं तर, आणि दैवी गुणांचं वर्णनही आहे आणि असुरी गुणांचं वर्णन देखील आहे। आमचा रोख काय आहे याच्यावरच सगळं अवलंबून आहे। आमचा जर रोख चुकीचा असेल, शास्त्र विरोधी असेल, अमानित्व म्हणजे मान मानित्वाची भावना न ठेवणं, याच्यामध्ये सहजच अभय आहे। आणि मानित्वाची भावना घेऊन चालतो, त्याला हा मला असं बोलेल का, तो मला तसं म्हणेल का, माझा एव्हा अपमान झाला, आता तेव्हा अपमान झाला, आता अपमान होऊ नये, त्याला फार काळजी व्हायला लागते। तसं दंभित्वाने वागण्यामध्ये भय आहे आणि अदंभामध्ये अभय आहे। जो प्रौढी मारतो त्याची प्रौढी कोणीतरी उतरवतो। लाओत्सेचं प्रसिद्ध वचन आहे, तो म्हणतो की मी हरलेलाच जन्माला आलो। लाओत्से असं म्हणतो की मी हरलेलाच जन्माला आलो, मला जिंकण्याची कोणतीच अपेक्षा नव्हती, त्यामुळे मला कोणी हरवू शकलं नाही आणि आपोआपच मी जिंकलो, अशी उलटसुलट वाक्य लाओत्से म्हणतो। समोरच्याला हरवण्यासाठी जो जातो तो बरा स्वतःला हरवून घेईल, पण जो नम्रतेने जातो त्याला कुठंच जिंकण्यासाठी जात नाही, त्याची नम्रता समोरच्याला आवडते आणि समोरचा तो म्हणेल तसं करतो आणि नम्रतेने वागणारा जिंकल्यासारखा होतो, पण आपण जिंकावं असा त्याचा भाव नसतो। आणि जो नेमका त्यासाठी सगळं करतो त्याला जग ओळखतं। अशा प्रकारे गुरु आज्ञा त्याला भिवून असावं, शास्त्र वचनांना भिवून असावं। शास्त्र म्हणेल जे त्यागावे ते राज्यही तृण मानावे असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले। ज्या शास्त्रांमुळे त्यांचा छळ झाला, शास्त्रांचा चुकीचा अर्थ लावला, जे शास्त्र जाणणारे आहेत अशा भावानी त्या लोकांसमोर या भावंडांना उभं केलं, त्यांना शास्त्राचा नीट अर्थ लावता आला नाही आणि त्याकरता केवळ त्यांना शिक्षा झाल्या, त्यांच्या आई वडिलांना शिक्षा झाल्या। कारण शास्त्र असं म्हणतं की जो संन्यासी झाला त्यांनी परत गृहस्थाश्रमामध्ये येणं यासारखं मोठं पातक नाही, त्याला देहदंड ही एकच शिक्षा। आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी बाईंनी तर चार मुलांनाही जन्म दिलेला होता, ते नुसते गृहस्थाश्रमात आले असं नाही झालं। त्यांच्यावर बहिष्कार तर होताच, पण तो बहिष्कार देखील शास्त्राच्या आज्ञेने घातला गेला। आणि जेव्हा तो नक्की केला तेव्हा त्यांना खरंच तो तेव्हाचा काळ होता, त्यांना खरंच आपला देह त्याग करावा लागला। कोणी समाज सहकार्य करत नाही ही फार चमत्कारिक गोष्ट आहे, आपल्याला कल्पना येत नाही। पेपर मधून जर तुम्ही कधी वाचत असाल एखाद्या समाजामध्ये जात पंचायतीनी जर शिक्षा केली तर कोणाची लग्नच होत नाहीत। बहिष्कार ही काय गोष्ट आहे? तशा प्रकारचा बहिष्कार या मुलांवरही पडला। एवढंच नव्हे तर त्या बहिष्काराचं स्वरूप शास्त्राज्ञेचं स्वरूप होतं की आई वडिलांनी देहदंड घ्यावा आणि त्यांच्या मुलांशी कोणी विवाह न करावा। म्हणजे तशा प्रकारे त्यांच्याकडून परत समाजात अशी विचित्र संतती न वाढो। ही गोष्ट निराळी की ते सगळे ज्ञानी झाले, त्यांना लग्न करण्यासाठी म्हणून ते बाहेरच पडले नाहीत, पण बाहेर पडले असते उद्या तरी पंचायत झाली असती। आज जरी असं म्हटलं जात गेलं तरी देखील सिद्ध बेटावर राहत होते गावाच्या बाहेर, आणि नंतर मान्य झाले ते संतांना मान्य झाले, समाजालाही काही प्रमाणात मान्यच झाले, तरी देखील शास्त्राच्या आज्ञेप्रमाणेच सगळं घडलं। शास्त्राचा चुकीचा अर्थ लावला, अशा करता चुकीचा लावला की शास्त्रामध्ये लिहिलेलं नव्हतं की जर सद्गुरूंनी आज्ञा केली आणि परत संसारात जायला सांगितलं तर काय करायचं। कधी कधी असं होतं की नंतर नंतर घडणाऱ्या घटनांमुळं जसा कायदा बदलायला लागतो त्याच्यात फेरफार करायला लागतात, तसं तसं शास्त्रामध्ये देखील त्यांना सद्गुरूंनी सांगितलं तर परत तू जा म्हणून ते आलेले होते। असे ज्ञानेश्वर महाराज देखील शास्त्र म्हणेल जे त्यागावे ते राज्यही तृण मानावे असं म्हणून शास्त्रांचा आदर करतात। याचं कारण असं की नाही त्या गोष्टीच्या बाबत अभय असं कोणालाच शोभत नाही। म्हणून बऱ्याच वेळेला धनाचा पदाचा प्रतिष्ठेचा सत्तेचा जो आश्रय असतो तो भय लपवण्यासाठी देखील असू शकतो असं नक्की मानलं जातं। मानसशास्त्रज्ञ देखील मानतात की या सगळ्या गोष्टी आपल्याला असणाऱ्या एका भयापोटीच आपल्या पाठीमागे लागलेल्या आहेत। आपण करत असलेला साठा संग्रह धन आपली प्रतिष्ठा हे सगळं न कळत असणाऱ्या भयाचंच लक्षण आहे। मी म्हणूनच सांगितलं की या सगळ्या पदांचे अर्थ हे तारतम्यांनी घ्यायचे असतात, कारण हे वर्णन काव्यामध्ये पडतं एक प्रकारे। तशा तऱ्हेने भयमुक्त कोणीच तुम्हाला दिसणार नाही अशी परिस्थिती देखील होऊ शकेल, म्हणून हे फक्त स्वतःकडे पाहण्यापुरतंच हे श्लोक पाहायचे आहेत। आणि जास्त काठ्याकूट न करता आणि किस न काढताच आपण तारतम्याने याचे अर्थ समजून घ्यायचे आहेत। तरी न घालूनी महापुरी न घेपे बुडणयाची शियारी का रोगू न गणिजे घरी पथ्याचिया तैसा कर्मा कर्माचिया मोहरा उठू नेदूनी अहंकारा संसाराचा दरारा सांडणे येणे अथवा ऐक्य भावाचे नि पैसे दुजे मानुनी आत्मा ऐसे भयवार्ता देशे दवडणे जे। एक तर हा मार्ग आहे की कर्म कर्माच्या बुडाशी अहंताच असते आणि अकर्म अकर्माच्या बुडाशीही अहंताच असते। धराधड बोलून रिकाम होणं ही एक गोष्ट आहे आणि रागवल्यानंतर मुळीच न बोलणं ही एक गोष्ट आहे, असे बरोबर भागच आहेत ते इकडं आणि इकडं। पण न बोलणं देखील एका बुडाशी असणाऱ्या आणि बोलणं देखील त्याच्या, कारण ते शब्द इतके उड्या मारतात की आता सांगितल्याशिवाय समोरच्याला कळणारच नाही, असं म्हणून एकदा सांगून रिकामे व्हा। या दोन्हीच्याही पाठीशी तशा प्रकारे अहंताच असते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। पण ही अहंता न उठू देता कर्म करणं किंवा कर्म न करणं याच्यामध्ये अहंता उठू न देता हे करणं, हे कर्म मी करीन की आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळे ना, देखपा जनकाधिक कर्म जात अशेख न सांडिता, मोक्ष सुख पावते जाहले, देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी, दीपाचे नि प्रकाशे गृहींचे व्यापार जैसे, देही कर्म जात तैसे योग युक्ता, तो कर्मे करी सकळे तरी कर्मबंधा नातळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र, तयाही देह एक कीर आती लौकिकी, सुखी दुखी तया ते म्हणती, परी आम्हा तय ऐसी प्रतीती परब्रह्मची हा। अहंकार थोडाही न घेता कर्म करण्याचा अभ्यास हा प्रत्ययी करता येणं शक्य आहे। नेहमीच एखादी गोष्ट सांगायची आहे अभिनिवेश रहित सांगायची असं शक्य आहे, पण कधी कधी असं होतं की आपल्याला जरा जास्त माहीत आहे म्हणून किंवा कोणालाच माहीत नाही ते सांगतोय असा भाव असतो, एक्झॅगरेशन असतं, दुसऱ्यांना कमी लेखन असतं, हे सगळं अहंतेपोटी होतं। हे न घेता करण्याचा बोलण्याचा सराव करावा। तसंच न करण्याच्या वेळेला देखील अकर्माच्या वेळेला देखील तसाच लीनतेचा नम्रतेचा सहज भाव आणि आत्मस्वरूपाच्या जवळचा भाव असावा, किंवा ऐक्य भावाचे नि पैसे दुजे मानोनी आत्मा ऐसे, दुसऱ्याच्या अंतर्यामी आत्मवत आपल्या आपला आत्मा तसाच तोच याच्याही अंतर्यामी नटलेला आहे, आपण आणि तो तत्वतः एकच आहोत अशा भावनेनी त्याच्याशी बोलणं त्याच्याशी वार्ता करणं, भय वार्ता देशे दवडणे जे, त्यामुळे भय कोणतंही शिल्लक राहत नाही एकत्वाच्या भावनेमुळे। पाणी बुडवू ये मिठाते तो मीठची पाणी आते, पाणी मिठाला बुडवायला जातं तर मीठ पाण्याशी समरस होऊन जातं। तेवी आपण झालेनी अद्वैते नाशे भय, ही अंतर प्रतीती आहे, अंतर अनुभव आहे, आणि हा अनुभव आत्ता या कर्मात आला तरी पुढच्या कर्मात येण्यासाठी परत जागरूक प्रयत्नच करायला लागतो। हा नेहमीच अंतर अनुभवाने अनुभवण्याचा विषय आहे, एखाद्या वेळेला चुकेल तर पुढची सुधारण्याची लगेच संधी असते, म्हणून चुकतच नाही कोणी असं नाही, पण चुकला तरी देखील कर्म ही अशी साधन आहे, व्यवहार ही अशी साधन आहे की त्याच्यात अव्याहत तुम्हाला अवकाश आहे जमवण्याचा। अगा अभय येणे नावे बोलीजे, ते हे जाणावे सम्यक ज्ञानाचे आघवे धावणे हे, यामुळे सम्यक ज्ञान प्राप्त होतं, हे सम्यक ज्ञानाकडं द्रुतगतीने जाणं धावणे जे म्हणजे हे या या प्रकारच्या गुणाचा आश्रय घेतल्यामुळे शक्य होतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल.